किचन मैदानावरल्या 14 टेस्ट मॅचची ही शेवटची 10 मिनिटं. स्ट्राईकवर आहे भरवशाची विनिंग पेअर, अर्थात काटदरे बटाटेवडा मिक्स खास पेस्ट आणि मसाला. 14 अपेक्षांच्या बेसनात घोळलेला बटाट्याचा बॉल घेऊन काटदरे एंड्सकडून बॉलर वेगानं निघालाय आज सुपरफास्ट बॉल, आणि हा बटाटेवडा मास्टर स्ट्रोक थेट उकळत्या तेलात. चवीच्या सर्व सीमारेषा पार, बटाटावडा टीमचा दणदणीत विजय. काटदरे बटाटेवडा मिक्स जिभेच्या पिचवर 14-6.